வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே. புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சந்த். யத் கரோஷி யதஷ்நாசி யத் ஜுஹோஷி ததாசி யத் யத் தபஸ்யசி கௌந்தேய தத் குருஷ்வ மதர்ப்பணம். ஜே ஜே காஹி கர்ஷில் காஷில் ஜெவ்ஷில் அத்வா அர்த்தத் போக் போக்ஷில் யஜ்ஞ கர்ஷில் ஹோம் கர்ஷில் जे काही दान करशील आणि जे काही तप करशील तत् कुरुष्व मदर्पणम ते मला अर्पण करून कर. मला याचा अर्थ परमात्म्याला परमात्म्याला अर्पण करणं. परमात्मा कसा सर्वगत एकाच वेळेला सर्व ठिकाणी असणारा सर्वांतरयामी एकाच वेळेला सर्वांच्या अंतरयामी असणारा साक्षी जगताच्या सर्व क्रिया कर्मांपासून अत्यंत अलिप्त असणारा अविकारी ज्याला कोणताही विकार संभवत नाही असा अशा परमात्म्याला जे जे काही करशील ते अर्पण कर. परमात्मा हे अर्पण घेऊन काय करणार? आपण कर्म करायची आणि परमात्म्याला अर्पण करायची, आपल्या अर्पणाचा परमात्म्याला उपयोग काय? आपण भोग भोगायचे आणि परमात्म्याला अर्पण करायचे, आपल्या भोगाशी परमात्म्याला कर्तव्य काय? आपण होम इत्यादी करायचं आणि परमात्म्याला देऊन टाकायचं, परमात्म्याला ते हवंय का नकोय? आपण पुष्कळ करायला जाऊ, परमात्म्याला या गोष्टी हव्या आहेत का? परमात्मा काही या करता आहे का की तुम्ही जे काही कराल ते त्याला अर्पण करा आणि तो हे सगळं अर्पण घेऊन करणार काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जैसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. आणि परमात्मा हा आता जे वर्णन आपण ऐकलं ज्ञेयाचं, तशा तशा प्रकारे वायूचा श्वासोश्वासू अग्नीचे दीपन असा तो हे सर्व जमा करून आपण करायचं आणि त्याला अर्पण करायचं तो करणार काय? जे द्वैती आहेत त्यांनी याचा अर्थ श्रीकृष्णाला अर्पण असा केलेला आहे. तुम्ही जे काही कराल ते कृष्णार्पणम असतो, कृष्णाला अर्पण करा. जे जे भोगाल ते कृष्णाला अर्पण करा. हे सगळे भोग घेऊन ही सगळी कर्म करून अगदी द्वैती मताप्रमाणे देखील कृष्ण काय करणार? दासबोधामध्ये आत्मारामामध्ये समर्थांनी तुझं मन मला देऊन टाक असं म्हटलं, तुझा अहंकार मला देऊन टाक असं म्हटलं, आणि शिष्य म्हणाला की दिलं, समर्थ म्हणाले मग ज्ञान झालं, दिलंच तर ज्ञानही व्हायला पाहिजे, तुला ज्ञान झालंय का? जर ज्ञान झालं असेल तर दिलं असं होईल, कारण दिलं की इकडं ज्ञान झालंच पाहिजे, मन दिलं याचा अर्थ परमात्म्याशी एकरूपता झाली, अहंकार दिला याचा अर्थ परमात्म्याशी एकरूपता झाली, आणि मग ते असं म्हणतात की तुझ्याकडून घेऊन मी तरी काय करणार, पण तुझ्याकडून टाकवायचं म्हणून मला दे असं मी म्हणतो। तशा प्रकारची ही विधानं आहेत, यत करोशी यदश्नासी यत जुभोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम, ते सगळं मला अर्पण कर, मला अर्पण केल्यामुळं तू जे काही कर्म करशील त्या कर्माच्या बंधनातून तू सुटशील। अर्पणामध्ये हा सुटण्याचा भाव आहे, अर्पणामध्ये बंधमुक्त होण्याची कल्पना आहे। अर्पणामध्ये मोकळेपणा आहे, केव्हाही कुठेही कधीही जर खऱ्या अर्पण भावाने अर्पण होईल तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं रिलॅक्सेशन आहे। अगदी तुम्हाला तुमच्या आई वडिलांची आठवण येते, गेले त्यांच्यासाठी काही करावं असं वाटतं, काही करू शकत नाही एकदा व्यक्ती गेल्यानंतर, मग तुम्ही जाता निवारा वगैरे अशा एखाद्या ठिकाणी आणि चार ब्लँकेट खरेदी करून तिथं देता, अर्पण केलं, अर्पण केल्यावर एकदम बरं वाटतं, आपण काहीतरी केलं असं वाटतं, त्याच्यामध्ये एक प्रकारची सुटका आहे। अर्पण भाव हा बंधनातून नेहमी सोडवतो, सोडवणारा असा आहे। त्या अर्पण अर्पणाची जी कृती आहे ती कृती ही केवळ वस्तू अर्पणापुरती नसते, वस्तूच्या अर्पणाबरोबर तुमचं मन त्याच्यामध्ये असतं, मन ही तुम्ही समर्पित करता, मनाने अर्पण केलेलं असतं। तुम्ही जे आणि जेवढं अर्पण केलेलं आहे ते अर्पण करायच्या आधी तुमचं पोझिशन होतं आणि ते तुम्ही सोडून दिलं, हे सोडून देण्याचं देखील मोठं समाधान आहे। आणि कर्माचं पोझिशन केवढं असेल, तुम्हाला जर कधी काळी कुठं एखादी अहंकारी व्यक्ती भेटली असेल, स्वतःच्या कर्माचा अहंकार बाळगणारी, तर तुम्हाला समजलं असेल की कर्माचं देखील पोझिशन, कर्तृत्वाचं देखील पोझिशन केवढं आहे। काय काय आपण केलं असं ही व्यक्ती सांगत असते आणि ते सांगताना देखील त्या व्यक्तीला किती रस येत असतो, किती आवडीने ती सांगत असते, इतकी की जणू आत्ताच्या काळात ती ते व्यक्ती करते आहे, भोगते आहे, अशा पद्धतीने ती व्यक्ती ते सांगायला सुरुवात करते। आपण जी जी कर्म करतो तर त्या कर्माच्या कर्तृत्व भावामुळेच अहंकार वृद्धीला जातो। जितकं केलेलं नसतं कमी कर्म हातून घडली, अहंकार कमी, कर्मच हातून घडत नाहीयेत, अहंता शून्य सगळ्यांना आवडते व्यक्ती, जसं लहान मूल कोणतीच कर्म केलेली नाहीत, कर्म केलेली नसल्यामुळे त्याची अहंताही काही नाही, सगळ्यांना ती हवीशी वाटतात, सगळ्यांना त्यांना घ्यावं असं वाटतं, सगळ्यांना त्याचं हसणं पाहावंसं वाटतं, त्याचं बोलणं ऐकावंसं वाटतं, त्याच्या चालण्याचं देखील कौतुक होतं. याचं कारण कोणती कर्म केलेली नसतात, त्यामुळं त्या कर्माचा जो परिणाम असतो मनावर होणारा, मग इंद्रियांवर होणारा, डोळ्यांवर होणारा, हावभावांवर होणारा, तो नसतोच. निरागसता असते. ही निरागसता किती आकर्षित करते आपल्याला. मी आणि मधुराताई परवा एका घरी गेलो होतो, त्यांची छोटी मुलगी होती 3 वर्षांची. तर ती म्हणाली मधुराताईंना की तू चावटेस, आणि मला म्हणाली तूही चावटेस. या चावट म्हणण्यामध्ये कोणताच भाव नव्हता. कोणीतरी आई आजी वडील म्हणत असेल की चावट शब्द शिकली, म्हणायला लागली तू चावट तू चावट. काही नाही, त्या कर्माचा कुठलाच लेख नाही, कुठलाच अहंकार नाही, काहीच नाही. तुम्ही एखाद्याला म्हणू नका, पण तो समोर आल्यानंतर तुम्ही मनात म्हणता तर त्याला समजतं की हा आपल्यापासून जरा तुटक झालाय. तुमचं आणि एखाद्या व्यक्तीचं जेव्हा पटेनसं होतं, तेव्हा बराच काळ दोघं जण एकमेकांपासून लपवत असतात की आपले विचार पटत नाहीयेत, असं चाललेलं असतं. पण तरी देखील ते लपवणंच प्रगट करत असतं, आणि ते प्रगट दुसऱ्याला बरोबर होतं, दुसऱ्याला समजतं. याचा भाव त्याला समजतो, त्याचा भाव याला समजतो. आणि जेव्हा प्रत्यक्षात एकमेकांपासून तोडून वागायला लागतात, त्याला वेळ असतो, पण तरीही समजतं. न बोलता देखील समजतं, आणि इथं बोलले तरी समजत नाही. याचं कारण कर्माच्या मागं कोणताही अहंकार नसतो. म्हणून अहंकार जर स्पेसिफाय करायचा असेल, अहंकार आपल्याला तेवढा कळत नाही अहंकार म्हणजे काय शब्द आहे, तर करणं हा अहंकार आहे, भोगणं हा अहंकार आहे, होम यज्ञ इत्यादी करणं हा अहंकार आहे, देणं हा अहंकार आहे, आणि तप हा देखील अहंकार आहे. ही अहंकाराची रूपं आहेत. जेव्हा ते अर्पण करायला सांगतात, तेव्हा खरं एका शब्दात जर सांगायचं झालं तर अहंकार अर्पण करायला सांगतात. पण या एका शब्दाने आपल्याला कळत नाहीये, म्हणून ते विविध शब्द वापरतात. यत करोषी, यदश्नासी, यत जुहोषी, ददासी यत, यत तपस्यसी कौंतेय, तत् कुरुष्व मदर्पणम. तप हा अहंकार आहे, दान हा अहंकार आहे, पण अर्पण बुद्धीने केला तर अहंकार नाही. तप देखील अर्पण बुद्धीने केलं तर अहंकार नाही. होम अथवा यज्ञ याग अर्पण बुद्धीने केला तर अहंकार नाही, आणि भोग देखील अर्पण बुद्धीने केला तर अहंकार नाही. परवा इथं मागच्या गुरुवारी गुरुवारच्या केंद्रात रामकृष्ण वचनामृत वाचलं, तर रामकृष्ण एक गोष्ट सांगत होते की व्यास भागवत कथा सांगत होते आणि गोपी यमुना ओलांडून व्यासांची भागवत कथा ऐकण्यासाठी आल्या. कथा झाल्यानंतर व्यासांनाही यमुना ओलांडून जायचं होतं आणि गोपींनाही यमुना ओलांडून पलीकडे जायचं होतं. अलीकडच्या तीरावर गोपी नाव येण्याची वाट पाहत उभ्या होत्या आणि तिथं व्यासदेव आले. व्यासदेवांना गोपींनी लोणी देऊ केलं आणि व्यासदेव लोणी त्यांना जेवढं हवं तेवढं सेवन करते झाले. लोणी खाऊन ते तृप्त झाले. आणि व्यासदेवांनी यमुनेची प्रार्थना केली की मी जर लोणी खाल्लं नसेल तर ही यमुना दुभंगेल आणि मला वाट मिळेल, अशी यमुनेची प्रार्थना केली आणि यमुना दुभंगली आणि व्यास आणि गोपी यमुना ओलांडून पलीकडे गेल्या. असं म्हणून मग ही गोष्ट सांगून रामकृष्ण म्हणाले की लोणी खाऊन देखील आपण देह आहोत असा कोणताही अहंताजन्य भाव व्यासांच्या ठिकाणी नसल्यामुळं मी खाल्लं असं झालं नाही. म्हणून ते म्हणाले मी जर लोणी खाल्लं नसेन तर यमुना दुभंगेल. देहानी खाल्लं पण मी नाही खाल्लं. देह मन बुद्धी आणि मी हे एकमेकांपासून वेगळे आहेत. जो भोक्ता भाव आहे तो देहाशी जर निगडित झाला तर भोक्ता होतो आणि मी हा नेहमी देह मन बुद्धीपासून अलिप्त आहे अशा भावनेत जो आहे तर तो भोगून देखील अभोक्ता असतो. कारण भोग भोगण्याचा प्रसंग हा प्रत्ययी आहे, प्रत्येक वेळेला आहे. आपण डोळ्यांनी दृश्य पाहणार, कानांनी ऐकणार, जिभेनी खाणार, बोलणार, सर्व इंद्रिय आपली आपली कामं करणार, स्पर्श आपलं काम करेल, सगळी कर्मेंद्रिय आणि सगळी ज्ञानेंद्रिय जेव्हा कर्म करतील तेव्हा काही एक सुख दुःख भोग त्यांना लागणारच, येणारच. हा भोगच बंधनामध्ये अडकवतो. कारण भोग ही अशी गोष्ट आहे की ती थेट तुम्हाला सुख देते अथवा दुःख देते. एरवी सुख आणि दुःख म्हणजे काय आहे? भोगच सुख देतात किंवा भोगच दुःख देतात? अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग झाल्यानंतर अनुकूल संवेदना निर्माण झाली की सुख होतं, सुखाचा भोग झाला, दुःख होतं. चुकून अग्नीवर पाय पडला, एकदम चटका बसला, दुःख झालं. आपण जे जे भोग भोगतो ते भोग सुख आणि दुःखाला कारण होणारच. आशा करता की हे सुख भोगणारा मी आहे, दुःख भोगणारा मी आहे असा माझा भाव आहे. म्हणून भोग भोगत असताना भोगापासून अलिप्त राहण्याच्या युक्त्या शोधल्याच पाहिजेत. परमार्थ करणाऱ्यांकरता मी म्हणतोय, कारण भोगण्याचा प्रसंग हा येणार. भोगणारच मी नाही, कुठल्याच इंद्रियांनी काहीच भोगणार नाही असं तर शक्य नाही. बाकी नामस्मरण, ध्यान, पूजा, प्रार्थना या पारमार्थिक साधना झाल्या. पण अंतिम फलिताची जर गोष्ट झाली तर तुम्ही करता, तुम्ही भोगता. अशा वेळेला अलिप्त राहण्याची कला जर आली नाही तर कितीही ध्यान केलं तरी काही उपयोग नाही, कितीही नाम घेतलं तरी देखील सुटणार नाही. म्हणून भोगाच्या भावनेपासून सुटायचं कसं याचा विचार परमार्थी माणसाने करायलाच हवा. आपल्या ज्या सगळ्या मध्यवर्ती कल्पना आहेत तर त्या याच्यासाठी उपयोगी येतात. आता या महिन्यात आहे साक्षीत्व, भोग भोगण्याचे प्रसंग येणार. देह मन बुद्धीचाच साक्षी रहा. जो साक्षी आहे तो आत्मरूप असला पाहिजे. त्याला अशी पक्की जाणीव पाहिजे की आपण परमात्म स्वरूप आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण देह मन बुद्धी नाहीच आहोत. देह मन बुद्धीच्या पासूनच साक्षीत्व. म्हणून देह मन बुद्धी जी कर्म करते त्या कर्मापासून साक्षीत्व. देह मन बुद्धीपासूनच वेगळेपणा, म्हणून देह मन बुद्धीने जे भोग भोगले जातील त्याच्यापासून वेगळेपणा। साक्षीत्व ही खूप गोड संकल्पना आहे। साक्षीत्वात कोणती रुक्षता नाहीये, कारण साक्षीत्वामध्ये स्वतःच्या स्वरूपाची, जे अत्यंत आनंदरूप आहे, प्रेमरूप आहे, शांती स्वरूप आहे, त्याच्यामध्ये राहणं आहे आणि देहापासून वेगळेपणा आहे। मध्ये मला कोणीतरी एक प्रश्न दिलेला होता, तो माझ्याकडून गाढ झाला, गुरुवारच्या सत्संगात घ्यायचा होता मला। ही साक्षीत्व संकल्पना जरा रुक्ष वाटते असं त्याच्यात म्हटलेलं होतं, प्रेमभाव चांगली वाटते, पण साक्षीत्व ही मध्यवर्ती कल्पना देखील खूप गोड आहे, कारण साक्षीत्वामध्ये मुळातच अशी गोष्ट आहे की जो साक्षी आहे तो आत्मा आहे। आत्म्याचं वर्णन शांत अयम आत्मा असं केलेलं आहे, अत्यंत शांत स्वरूप, अत्यंत प्रेम स्वरूप। अशा स्वरूपाशी तादात्म्य आणि तिथून देहाच्या कृतीकडे वेगळेपणाने पाहणं, तिथून मनाकडे वेगळेपणाने पाहणं, तिथून बुद्धीकडे वेगळेपणाने पाहणं, म्हणजे बुद्धीच्या क्रियांकडे, मनाच्या क्रियांकडे आणि शरीराच्या क्रियांकडे अलिप्तपणाने पाहणं, हे साक्षीत्व आहे आणि खूपच गोड आहे। या साक्षीत्वामध्ये अशी शक्ती आहे की जे काही भोग आपण भोगू, जो प्रकृतीचे केले न घे, प्रकृती हे करते आणि मी हे काही केलं नाही, अशा प्रकारचा बोध करत असतानाच होतो, आणि अंतर्मुखतेमध्ये त्याच्यामध्येही अर्पणच होतं, कारण अंतर्मुखतेमध्ये कायम लक्ष आत आहे, आत आत्म्याकडे पाहतो आहे, आणि बाहेरचे भोग, बाहेरची कर्म ही आत्म्याकडे लक्ष देऊनच होत आहेत। मग साक्षीत्व आणि अंतर्मुखता याच्यात फरक काय? शब्दाचा फरक। तुम्हाला जो अर्थ प्रतीत होतो थोडा थोडा वेगळा, तेवढाच फरक, बाकी काही फरक नाही। आणि प्रेमभाव, परम प्रेमास्पद आत्मा आहे ना, तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा। आत्मा हा अत्यंत प्रेमस्वरूप आहे आणि हा प्रेमस्वरूप आत्मा सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे, सर्वांच्या आत बाहेर भरून राहिलेला आहे। मी जर तुमच्याशी बोलेन आणि तुमच्याशी तुमच्या स्वरूपाकडे पाहून बोलेन तर किती प्रेमाने बोलेन। स्वामीजी कसे बोलत होते, आपल्याला वाटत होतं की आपल्याला पाहून त्यांना आनंद व्हायचा की काय, कोण जाणे। जे जगेसी जुनाट सोयरिक, सगळं जग जुनं संबंधी सोयर आहे, अशा पद्धतीने सगळ्यांशी तितक्याच एकरूपतेने आणि प्रेमभावाने कसे बोलू शकत होते, कारण ते मुळाकडे पाहत होते, आपल्या मुळाकडे पाहत होते, आणि त्यांचं जे मूळ होतं परमात्म्याचं, तर ते त्यांना आपल्यामध्येही दिसत होतं, अद्वैत भाव होता। या अर्पणाच्याच युक्ती आहेत, स्मरण ही अर्पणाचीच युक्ती आहे, सगळ्या मध्यवर्ती कल्पना त्याच तेच सांगतायत। म्हणून जे काही भोग भोगले जातील ते मला अर्पण करून हे कर्म आणि भोग आणि यज्ञ आणि दान आणि तप याच्यासाठी 12 अध्यायात तर सरासरी पर्याय दिलेले आहेत, एका पाठोपाठ एक। एक जमत नसेल तर दुसरं कर, दुसरं जमत नसेल तर तिसरं कर। कोणते? ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, हा पहिला, केवळ कर्मा करता, बाकीचे कॉमन आहेत। अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, अनन्य योगाने माझं ध्यान उपासना, तेषाम अहम समुद्धरता, त्यांना मी उद्धरून नेतो। आणि हे करण्यासाठी मलाच मन अर्पण कर, मय्येव मन अधत्स्व, मयी बुद्धिं निवेशय, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव। जर सर्व कर्म अर्पण करायचे असतील तर माझ्या ठिकाणीच मन ठेव म्हणजे कर्म अर्पण होतील आणि बुद्धीला प्राप्तव्य मीच एक असं दिसू देत, असं होऊ देत, कर्म मला अर्पण होतील असा त्याचा अर्थ आहे। मग अनन्य भावाने तू ध्यानही करू शकशील आणि उपासनाही करू शकशील, अशांना मी त्वरित उद्धरण देतो असं भगवंत म्हणतात। हा पहिला पर्याय। अथही तदप्य शक्तोसी, हे जर करू शकत नसशील तर अथ चित्तम समाधातुम न शक्नोशी मयी स्थिरम, अभ्यास योगे न ततो, जर असं करू शकत नसशील तर आपल्याला वाटलं की लगेच दुसरा पर्याय सांगतात। ते म्हणतात की मग हे करू शकत नसशील, एकतर केलंच की हे होईल, करू शकत नसशील तर याचाच अभ्यास कर, हा दुसरा पर्याय। आपल्याला वाटतं छान पर्याय काहीतरी सांगताय जाता, पण मग अर्पण बुद्धीचा अभ्यास कर, अनन्य होऊन उपासना करण्याचा अभ्यास कर, ध्यान करण्याचा अभ्यास कर, माझ्या ठिकाणी मन ठेवण्याचा अभ्यास कर, बुद्धी ठेवण्याचा अभ्यास कर। अथही तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगम आश्रिताः, सर्व कर्म मी चुकतोय परत, अभ्यास हा अपि असमर्थोसी, मग अभ्यासी जर तू करू शकत नसशील तर कर्तुम मद्योगम आश्रिताः, मत कर्म परमो भव, तू मला मीच परम आहे असं समजून कर्म करणार आहो, म्हणजे मला अर्पण करून कर्म कर, हे जर जमत नसेल तर प्रत्येक कर्माच्या फळस्वरूप मी मिळालं पाहिजे असं समज आणि कर्म कर असं म्हणायला लागले। आणि बाकीचे तसेच आहेत बरं का, की अनन्य योगाने माझी उपासना करणं, ध्यान करणं, मन अर्पण करणं, बुद्धी अर्पण करणं याला पर्याय नाहीये, फक्त कर्माच्या गोष्टीला पर्याय आहे। की अर्पण जर शक्य नसेल तर माझ्या हेतूने कर्म करणार आहो, प्रत्येक वेळेला मी प्राप्तव्य असू देत, म्हणजे पोळ्या लाटण्याचं कर्म असलं तरी देखील या कर्माने परमात्मा प्राप्त होणार आहे। एकतर अर्पण कर पोळ्या लाटण्याचं कर्म किंवा परमात्माच प्राप्तव्य आहे असं तरी समज, आणि हेही जमत नसेल तर मात्र फळ अर्पण कर असं म्हणतात। सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान, मग फळच नको, फळच अर्पण करून टाक। फळच नको हे पोळ्या लाटण्याबद्दल जर म्हटलं तर जेव्हा भगिनी वर्ग नाराज असतो तेव्हा म्हणतो फळच नको, नको आपलं करावं आणि मोकळं व्हावं, कशात अडकू नये म्हणजे झालं, अशी भाषा त्यांच्या तोंडात यायला सुरुवात होते। फळ नको म्हणजे किती नको, शून्यामध्ये जाऊ दे असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय। फळ मनाला नको, बुद्धीला नको, इंद्रियांना नको, त्याच्यापासून अत्यंत आपण अलिप्त असावं, पण फळ हे मिळणारच असल्यामुळं ते मिळत राहील पण ते शून्यामध्ये जाईल, ते स्वीकारूच नको। या सगळ्या अर्पणाच्या युक्त्याच आहेत। अशापैकी कोणत्याही युक्तीने राहावं, रोज युक्ती देखील बघायला लागत नाही कारण रोज एकसारखा भाव नसेल। भगवंतांनी सांगितले ते असं वॉटर टाईट नाही की आता हा भाव धरला ना आता त्या भावाने जा, कारण या सगळ्यांनी परिणाम एकच आहे आणि हा अभ्यासी जवळपास एकच आहे, फार वेगळा नाहीये, थोडा अँगल वेगळा, शब्द वेगळा त्यामुळे अर्थ वेगळा प्रतीत होतो पण अभ्यास तोच आहे। असं असल्यामुळं कधी एक अभ्यास करायला जमेल, अर्पण करायला जमेल, कधी भगवंतच प्राप्तव्य आहे असं म्हणायला बरं वाटेल, तसा अभ्यास जास्त चांगला वाटेल, कधी फळच नको अशी भावना चांगली वाटेल, कोणताही धर। पण याचा परिणाम मात्र एक आहे, अर्पण अर्पण झालं की कर्मफल त्यागानंतर मिळणारी शांती हाच त्याचा परिणाम आहे. शांतीला पर्याय नाही. शांती जर मिळाली किंवा समाधान असेल तरच मग भोग देखील समर्पण केला असा अर्थ होईल. प्रत्येक वेळेला भोग भोगणारच नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे भोग भोगणारा देह मन बुद्धी मी नाही अशा भावनेमध्ये आत्मस्थ राहणं असं जर असेल तर शांती तुम्हाला सोडून जाणारच नाही. युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम. युक्त असाल तर कर्मफळाचा त्याग आहे, मग शांतीला सोडून बाहेर तुम्ही येणारच नाही असा याचा अर्थ आहे. असा मनुष्य नारद म्हणतात की स्तब्धो भवती मत्तो भवती आत्मारामो भवती असं त्याचं होऊन जातं. तो अत्यंत स्तब्ध होऊन जातो, मत्त होऊन जातो, आत्माराम होऊन जातो. अशा आनंदाच्या आत्माराम म्हणजे जो आत जो राम आहे आनंददायी अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये रमतो असा. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक सम्राट एका संन्याशाला फकीराला भेटायला जात असे. एका झाडाखाली तो राहायचा, त्याच्याच साम्राज्यात राहायचा, मोठ्या आदरपूर्वक त्याच्याकडे जायचा, सैन्यदळ थोडस दूर ठेवून एकटा तिथं जायचा, पायावर लोटांगडी जायचा. आणि त्याला असं वाटायचं की आपण कसे राहतो आणि आपल्याला पूजनीय असलेली ही व्यक्ती खरं म्हणजे कशी राहते. झाडाच्या खाली ऊन पाऊस वारा अशा सगळ्या याच्यात शिष्य म्हणवतो आपण आणि आपण महालामध्ये राहतो आणि हे गुरु आपण समजतो पण हे कसे राहतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला तो म्हणायचा की आपण माझ्या बरोबर महालात यावं, माझ्या राजवाड्यात आपल्याकरता एक चांगलं दालन मी देतो तिथं आपण राहावं. आणि दरवेळेला फकीर असं म्हणायचा की राजा मी जिथं आहे तिथं चांगला आहे. आणि हे जवळपास क्रमातच झालेलं होतं की त्यांनी जावं राजाला म्हणावं, फकीराला म्हणावं आणि फकीर म्हणावा की मी आहे तिथं आनंदात आहे. राजाचा आदर प्रत्येक वेळेला वाढत असे. आणि एकदा अशाच पद्धतीने राजा फकीराला म्हटला असताना फकीर म्हणाला चल मग घोडा कुठे तुझा. आणि राजाने घोडा बोलवला आणि राजाही चढायच्या आत फकीर घोड्यावर चढला. आणि राजा आणि फकीर राजमहालामध्ये आले. राजाने फकीराला एक महाल देऊ केला पण फकीर म्हणाला तसं नको, इथं मी पाहतो की कुठल्या महालात राहायचं मी निवडेन आणि तिथं राहीन. आणि चांगल्यात चांगला महाल त्यांनी निवडला, तो नेमका राजाचाच होता. राजाचाच महाल त्यांनी निवडला राहण्यासाठी म्हणून राजाने देऊ केला. आणि तिथं मस्त पलंगावर छपरी पलंगावर गाद्या गिरद्या आरामशीर तो फकीर राहायला लागला. आणि राजा दुसऱ्या महालात राहायला लागला. आता गुरुंना बोलवलं, गुरु राहतायत म्हटल्यावर आपण दुसऱ्या महालात राहायला काहीच हरकत नव्हती, तसा राजा राहायला लागला. आणि दिवसभर राजा श्रम करत असे, दरबार भरत असे, न्यायनिवाडा करत असे, कर वसुली झालीये नाही झालीये काय करायचं, अनेक खटले येत असत, त्याचे निकाल करत असे, प्रधानाबरोबर सल्ला मसलत, सेनापती बरोबर बोलणं, परचक्र येत आहे काय, कोणीतरी नातेवाईक वगैरे बंड तर करणार नाहीत ना, अनेक अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. राजा सोडवत होता आणि जाता येता पाहत होता तर फकीर आराम करतोय. एवढं दडपण वागवत राजा वाहत वागत होता आणि फकीर मस्त फळ फळावट गोड धोड मिष्टान्न झोडत तिथं बसलेला होता, राहिलेला होता, त्यामुळे राजाला असं वाटायला लागलं की आपण नक्की केलं काय, हा इथं झाडाखाली होता त्याला इथं बोलवला, तो तिथं जसा आनंदात मस्त राहत होता इथंही तसाच, आपण किती श्रम करतोय, आपल्याला पैसे मिळवण्यासाठी किती श्रम होत आहेत, आणि त्या पैशावर हा आयता मजा मारतोय। आणि राजाचा हा विचार वाढायला लागला। एके दिवशी राजा फकीराकडे आला आणि म्हणाला की मला बरेच दिवसांपासून एक प्रश्न सतावतोय, आपली जर परवानगी असेल तर विचारीन म्हणतो। तर फकीर असं म्हणाला की ज्या क्षणाला मी घोडा मागवला आणि बसलो त्या क्षणाला खरा हा प्रश्न आलेला होता, विचारायला वेळ लावलास, विचार। तेव्हा राजा म्हणाला की आता या क्षणाला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय आहे हे मला कळेनासं झालंय। तो म्हणाला की राजा याचं उत्तर मिळेल पण माझ्याबरोबर यायला लागेल तुला। आणि राजा आणि फकीर दोघं चालत निघाले। सकाळपासून माध्यान्न सायंकाळ सूर्यास्त व्हायची वेळ आली आणि राजा फकीराला म्हणतो की उत्तर कधी देताय आपण, तर तो म्हणाला की त्याच करता चाललंय। आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा राजा म्हणाला की परत जायला पाहिजे, राजवाडा आहे, घरदार आहे, एवढ्या राण्या आहेत, एवढा मोठा राज्य कारभार आहे, मला उत्तर कधी मिळतंय। तर तो म्हणाला आता उत्तर हेच की आता परत फिरणं नाही। तर राजा म्हणाला असं करून कसं चालेल, मला हे सगळं आहे ना, मला तर जायला पाहिजे। तो म्हणाला की राजा फरक समजला का तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे, तो हा फरक आहे। तर राजाने त्याचे पाय धरले, म्हणाला की तुमच्यावर मी अशा प्रकारे आक्षेप घेतला, शंका घेतली, माझं चुकलं, आता परत अशा प्रकारची शंका घेणार नाही, आपण चलावं। फकीर म्हणाला आता ही चूक परत करू नको, परत येईन आणि परत अडचणीत सापडशील, आता तुला परत राजवाड्यात जाणं आहे आणि मला इथंच राहणं आहे। भोगत असताना देखील अभोगता असं राहता येतं। जनक राजा एक पाय अग्नीमध्ये आणि एक पाय राजसिंहासनावर, म्हणजे ज्ञानाग्नीमध्ये किंवा वैराग्याच्या अग्नीमध्ये एक पाय आणि एक पाय राज्य शकटावर असं राज्य करत असे। आणि सर्वत्र जेव्हा आग लागली तेव्हा शुक लंगोटी जळेल म्हणून धडपडायला लागला। आणि जनक म्हणायला लागले की जळते तर जनकाचं काहीच जळत नाहीये, कदाचित संन्यासी देखील जास्त अडकलेला असतो लंगोटी पोटी का होईना। म्हणून जे जे भोग आहेत तर त्या भोगांच्या वेळेला आपण आपल्या स्वरूपाचं स्मरण करणारे जर असू तर अर्पण होतं। अर्पण करण्यासाठी दुसरी कोणतीही युक्ती नाही भोग भोगत असताना। अर्थात इथं असं अभिप्रेत आहे की भोग जे आहेत ते यथान्याय, यथाक्रम, यथाकर्म तुम्हाला मिळतील। तरी देखील भोगांच्या बाबत देखील जितकं होता येईल तितकं साधं राहावं, कारण ज्याच्या हाताला मन लागलेलं नाही त्यांनी भलते सलते प्रयोग प्रयत्न करू नयेत। शक्य तितकं साधंच राहावं। व्यक्तिगत जीवन तर असं असावं की जवळपास कोणत्याच गोष्टीची सवय म्हणून अडकणं नाही असं व्यक्तिगत जीवन असावं। आणि तरीही जे भोग असतील ते अर्पण बुद्धीने करावेत, कारण इथे एक फ्लॉ असा राहतो की भोग हे काय, इंद्रिय आहेत भोग भोगणारच, मी स्वरूपात राहून पण तसं नव्हे, अतिशय साधं अतिशय नेमकं असं जीवन असावं आणि त्याच्यात असणारे जे भोग आहेत तर त्या भोगाच्या वेळेचं चाललेलं आहे, तरी देखील आपल्या शक्यता आणि क्षमतेप्रमाणेही असावं. साधा साधं याचा अर्थ कुठलंही मॉडेल तुम्हाला दाखवता नाही येणार. स्वामीजी म्हणत असत की साधेपणाच्या नादात जर कलेक्टर अर्धी चड्डी घालून त्याच्यात खुर्चीमध्ये जाऊन बसेल तर तेही शोभणार नाही. त्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे दर्जाप्रमाणे पण मनातून अतिशय साधी आवड अशा प्रकारे. कधी कधी असं असतं की एखादी पोझिशनच अशी असते की त्या पोझिशनला अनुरूप वागायला लागतं, तर तेव्हा देखील आत मात्र भोग नसावे. जसं पाण्यामध्ये नाव असावी पण नावेत पाणी नसावं, तशा प्रकारे. आणि तसं जेव्हा आपलं नाही तेव्हा कोणाची बरोबरी करायला तर जाऊच नाहीये. क्रेझ या शब्दाचा नेहमीच तिटकारा करावा, कारण आपल्याला भौतिकातलं काही हवंय असं कधीच नसावं. आणि मग अर्पण वगैरे हे शब्द शोभतील, नाहीतर मग परमार्थ देखील फार वरवरचा आणि गप्पा गोष्टींचा होऊन जाईल. तसं कधी नसावं. यत करोषी यदश्नासी यत जुभोषी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. ज्याचा ज्याचा म्हणून होम करशील, यज्ञ करशील, हवन करशील, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.